आदा सामीन, 4:20 होए हैं। ये आकाशवाणी दा श्रीनगर स्टेशन है। सैयद उमर मुख्तार कोलों खबरां सुनो। सब तो पहला खास खास खबरां ते एक नज़र। भारत एक तरक्की याफ्ता मुल्क बनने दे राह ते तेजी नाल जा रहा है। लेफ्टिनेंट गवर्नर सोन 2047 दे अदफ को दिता एक कौमी अजम करार। वजीर आला दे अथू SPDC दी कारपोरेट समाजी जिम्मेदारी दे तहत जदीद सहूलतां नाल 7 एम्बूलेंस गड्डियां मुख्तलिफ इलाकियां वास्ते विद्या डिजिटल प्लेटफार्मा ते अपनी खिदमात मकामी जुबानां विच दस्तयाब कराने ते चीफ सैक्रेटरी दा जोर ते जम्मू कश्मीर थी आजमी ने अज दी रवानगी दा सिलसिला जारी। हुण पेश है खबरां दी तफसील। लेफ्टिनेंट गवर्नर मनोज सिन्हा सुन आखिया है जे भारत एक तरक्की याफ्ता मुल्क बनने दे राह ते तेजी नाल जा रहा है ते 2047 दा अदब छड़ा एक तारीख नहीं बल्कि एक कौमी अजम है। गाजीपुर उत्तर प्रदेश विच एक मारूफ समाजी कारकुन ते महामंडलेश्वर श्री बाल कृष्णा याति इंटर कॉलेज दे बानी विजय बहादुर सिंह जी दे मुजस्मे दी नकाबकुशाई करने थ्यों पिछे तकरीब नाल खिताब करदे होया उन्हां सुण आखिया जे असां को एजा भारत वजूद विच आणने वास्ते काम करना चाहिए जिस दा ख्वाब अस्ते मुजाहिदी ने आजादी सुण देखिया। असा लेफ्टिनेंट गवर्नर सुण अवामी खिदमात ते कौम दी तामीर विच विजय बहादुर सिंह दे रोल को उजागर कीता ते सारियां ते जोर दिता जे ओ इना दे उसूलां ते कार फरमा रेमन। वजीर आला उमर अब्दुल्ला सोन सिविल सैक्रेटरीट जम्मू थ्यों जम्मू कश्मीर दे मुख्तलिफ अजला वस्ते जम्मू कश्मीर SPDC दे कारपोरेट समाजी जिम्मेदारी दे तहत जदीद सहूलतां ते तिबी आलात नाल 7 एम्बूलेंस गड्डियां को चंडी दस के विदया कीता। इस मौके ते वजीर आला सोन आखिया जे इस पहल दे कीते दूर दराड़े ते पसमादा इलाकियां विच लोकां को आला म्यार दी एमरजेंसी तिबी सहूलतां दस्तयाब होसन। इस मौके ते सेहत तिबी तालीम दी वजीर सकीना इतू ते कई दीगर अहम शख्सियात भी मौजूद आसे। चीफ सैक्रेटरी अटल डल्लू सोन आख्या है जे डिजिटल गवर्नेंस दे कीते इंतजामिया दे कामकाज विच शफाफियत आणने दे अलावा पब्लिक सर्विस डिलीवरी सिस्टम विच भी काफी बेहतरी आई है। इन्हां गल्लां दा इजहार चीफ सैक्रेटरी सोन कल जम्मू विच नैशनल इन्फोटैक सेंटर ते मिनिस्ट्री ऑफ इलैक्ट्रॉनिक्स एंड इन्फॉर्मेशन टैक्नोलॉजी दी तरफों टैक सक्षम दे मौजू ते वर्कशाप दे दौरान कीता। चीफ सैक्रेटरी सोन डिजिटल प्लेटफार्मा ते जोर दिता जे ओ मकामी जुबाना विच अपनी खिदमात दस्तयाब रखन तां जे समाज दा हर तबका इस नाल मुस्तफीद हो सके। श्रीनगर हवाई अड्डे थ्यों आजमी ने अज दी अजय बैतुल्ला वस्ते विद्या आने दा सिलसिला जारी है। वाजिया रेवे जे इस साल जम्मू कश्मीर हज कमेटी दे जरिए जम्मू कश्मीर दे 4,700 आजमीन फरीजाए अज अदा कर रहे हैं। आजमीन वस्ते सऊदी अरब विच तमाम तर सहूलतां दस्तयाब कराई जा रही हैं। इस तालुक नाल जम्मू कश्मीर स्टेट हज कमेटी दे एग्जीक्यूटिव आफिसर डॉक्टर शुजात अहमद कुरेशी सुन आकाशवाणी न्यूज श्रीनगर दे नाल गल करदे होया आख्या
मेडिसिन जो हुजाज किराम लाइफ कंज्यूमिंग कोई डिजीज है उसकी मेडिसिन ले रहे हैं कंटिन्यू ले रहे हैं उसके लिए उसका प्रिस्क्रिप्शन होना जरूरी है। तो जो हमारे हुजाज किराम है तकरीबन 40 से 50 दिन के लिए वहां रहेंगे उतनी ही मेडिसिन होनी चाहिए जितनी उन्हें 40 या 50 दिन के या मैक्सिमम 2 महीने लेनी है उससे ज्यादा मेडिसिन नहीं ले सकते। बाकी जो आम दवाई है जैसे प्रेस्टोमॉल हो या कोई एंटी एसिड हो एंटी एलर्जिक हो उनके लिए प्रिस्क्रिप्शन होना जरूरी नहीं है। जो हुजाज किराम इंसुलिन वगैरह ऐसी कोई मेडिसिन ले रहे हैं वो अपना ही लाते हैं अपना कंटेनर जिसमें वो पैक करते हैं जिसमें कोल्ड चेन मेंटेन रहे। लेकिन मदीना में या एयरप्लेन में या मक्का में रेफ्रिजरेटर्स प्रोवाइड किए जाते हैं अगर मेडिसिन रखने हो।
अज सिविल सर्विसेज दा कौमी त्याड़ा मनाई जा रहा है। इस त्याड़े को मनाने दा मकसद मुल्क दे इंतजामी मामलात विच सिविल सर्विसेज दे अफसरां दे रोल को दसना है। वजीर आला उमर अब्दुल्ला सुन इस त्याड़े दे मौके ते सिविल सर्विसेज अफसरां को मुबारकबाद दिती है। उन्हां सुन एक सोशल मीडिया पोस्ट विच आख्या है जे जम्मू कश्मीर विच सरकारी मामलात को सोहणे तरीके नाल अंजाम देने वास्ते सिविल सर्विसेज अफसर बुनियादी रोल अदा करदे हन। सदरे जमहूरिया द्रौपदी मुर्मू नायब सदरे जमहूरिया CP राधाकृष्णन वजीर आजम नरेंद्र मोदी ते वजीर दाखला अमित शाह सोन सिविल सर्विसेज दे कौमी त्याड़े दे मौके ते तमाम सिविल सर्वेंट्स को मुबारकबाद दिती है। अपने कनी कनी सनेहावां विच उन्हां सोन आखिया जे सिविल सर्वेंट قوم عوامی اداریاں تے حکمرانی ڈاڈا کرنے بچ ایک کلیدی رول ادا کردے ہیں. انہوں سن امید ظاہر کیتی جے سول سرونٹس مزید لگن دے نال کام کر کے عوامی خدمات کو اپنا شعار بنا سن. دریاسنا نائب صدر جمہوریہ سی پی رادھا کرشن سن نمی دلی بچ سول سروسز دیہڑے دے موقع تے ایک تقریب نال خطاب کردے ہویا آکھیا جے سول سرونٹس کو حکمرانی دے عمل تے پالیسیاں دی موثر عمل درآمد بچ ایک اہم رول حاصل ہے. اس موقع تے انہاں سن سردار والا بھائی پٹیل کو آل انڈیا سروس دا روح رواں قرار دیندے ہویا آکھیا جے سردار پٹیل سن خدمات تے اتحاد دے ایک مشترکہ جذبے دے تحت قوم کو اکٹھا کیتا. انہوں سنوں آکھے جے حکومت دے اقدامات دے کیتے بھارت کو عالمی سطح تے ایک قابل فخر مقام حاصل ہے.
This year holds special significance as it is the 150th birth anniversary of Sri Sardar Vallabhbhai Patel ji. He is the iron man, the unifier of our country and the father of the All India Services. Sardar Vallabhbhai Patel ji unified India politically and as the architect of the civil services, he brought the nation together under a shared spirit of service and unity.
تقریب نال خطاب کردیاں ہویاں وزیر اعظم دے دفتر بچ ڈاکٹر جتندر سنگھ سن آکھیا جے وزیر اعظم نریندر مودی دی قیادت بچ ملک بچ حکمرانی دے عمل بچ مثبت تبدیلی رونما ہوئی تے بھارت انتظامیہ تے مرکوز حکمرانی نال عوام دوست حکمرانی دے پاسے منتقل ہو گیا.
It's been a long journey, ladies and gentlemen, but over the last 12 years, ever since Prime Minister Modi took over, there has been a paradigm shift. A shift from individual delivery to institutionalized delivery. A shift from rule to role. A shift from administration-centric governance to citizen-centric governance. You will all recall, soon after he took over as Prime Minister, Modi ji has given us the mantra of maximum governance, minimum government.
ਇਹ ਖਬਰਾਂ ਤੁਸੀਂ ਆਕਾਸ਼ਵਾਣੀ ਦੇ ਸ੍ਰੀਨਗਰ ਸਟੇਸ਼ਨ ਤੋਂ ਸੁਣ ਰਹੇ ਹੋ. ਨੈਸ਼ਨਲ ਕਾਨਫਰੰਸ ਦੇ ਸੀਨੀਅਰ ਲੀਡਰ ਤੇ ਸਾਬਕ ਵਜ਼ੀਰ ਅਬਦੁਲ ਗਨੀ ਸ਼ਾਹ ਵੀਰੀ ਕੋ ਉਹਨਾਂ ਦੀ 11ਵੀਂ ਬਰਸੀ ਤੇ ਖਰਾਜ ਅਕੀਦਤ ਅਦਾ ਕਰਨੇ ਵਾਸਤੇ ਬਿਜਬਾੜਾ ਵਿੱਚ ਇੱਕ ਤਕਰੀਬ ਮੁਨਕਦ ਹੋਈ. ਅਸਤੇ ਅਨੰਤਨਾਗ ਦੇ ਨੁਮਾਇੰਦੇ ਤਸਦਕ ਰਸ਼ੀਦ ਸੋਣ ਖਬਰ ਦਿੱਤੀ ਹੈ ਜੀ ਤਕਰੀਬ ਵਿੱਚ ਨੈਸ਼ਨਲ ਕਾਨਫਰੰਸ ਦੇ ਸਦਰ ਡਾਕਟਰ ਫਾਰੂਕ ਅਬਦੁੱਲਾ ਤੇ ਦੀਗਰ ਲੀਡਰਾਂ ਸੋਣ ਸ਼ਿਰਕਤ ਕੀਤੀ. ਉਹਨਾਂ ਸੋਣ ਆਵਾਮੀ ਖਿਦਮਤ ਵਿੱਚ ਮਰਹੂਮ ਦੇ ਰੋਲ ਕੋ ਉਜਾਗਰ ਕੀਤਾ. ਪਿੱਛੇ ਮੀਡੀਆ ਨੁਮਾਇੰਦਿਆਂ ਦੇ ਨਾਲ ਗੱਲ ਕਰਦਿਆਂ ਹੋਇਆਂ ਡਾਕਟਰ ਫਾਰੂਕ ਅਬਦੁੱਲਾ ਸੋਣ ਆਖਿਆ ਜੇ ਅਮਨ ਤੇ ਅਮਾਨ ਦੇ ਮਾਹੌਲ ਵਿੱਚ ਗੱਲਬਾਤ ਦੇ ਜ਼ਰੀਏ ਤਮਾਮ ਮਸਾਇਲ ਕੋ ਹੱਲ ਕੀਤੇ ਜਾ ਸਕਦਾ ਹੈ.
ਕਈ ਮਰਾਇਲ ਹੋ ਮਗਰ ਅਮਨ ਆਏਗਾ ਇਨਸ਼ਾਅੱਲਾ. ਮੇਰਾ ਦਿਲ ਇਹ ਕਹਿੰਦਾ ਹੈ ਕਿ ਇਸ ਸਵਾ ਕੋਈ ਰਾਸਤਾ ਨਹੀਂ.
ਜੰਮੂ ਕਸ਼ਮੀਰ ਕੋ ਮੁਨਸ਼ੀਆਤ ਦੀ ਬਿਦਤੀਓ ਪਾਕ ਕਰਨੇ ਵਾਸਤੇ ਸਹੂਲਤਾਂ ਤੇ ਮੁਸ਼ਤਮਿਲ ਸੌ ਤਿਆੜਿਆਂ ਤੇ ਮੁਸ਼ਤਮਿਲ ਨਸ਼ਾ ਮੁਕਤ ਜੰਮੂ ਕਸ਼ਮੀਰ ਅਭਿਆਨ ਦੇ ਤਹਿਤ ਸਰਗਰਮੀਆਂ ਜਾਰੀ ਹਨ ਤੇ ਮੁਆਸ਼ਰੇ ਥਿਉਂ ਇਸ ਦਾ ਖਾਤਮਾ ਕਰਨੇ ਵਾਸਤੇ ਪੁਲਿਸ ਇੰਤਜ਼ਾਮੀਆ ਤੇ ਮੁਖਤਲਿਫ ਮਹਿਕਮੇ ਇਕੱਠੇ ਹੋ ਕੇ ਬੇਮਿਸਾਲ ਕੰਮ ਕਰ ਰਹੇ ਹਨ. ਇਸ ਹਵਾਲੇ ਨਾਲ ਪੇਸ਼ ਹੈ ਲੈਫਟੀਨੈਂਟ ਗਵਰਨਰ ਮਨੋਜ ਸਿਨਹਾ ਦਾ ਇਹ ਸੁਨੇਹਾ.
ڈرگ اسمگلنگ سے جڑے تسکر کا پاسپورٹ، اس کا ڈرائیونگ لائسنس، کار آدھار نمبر، اس کے آرمز لائسنس، سب کچھ نیرست کر دیا جائے گا اور اگر فرار ہوگا تو لک آؤٹ سرکولر جاری کیا جائے گا. این ڈی پی ایس ایکٹ کے تحت اس کی چل اچل سمپتی بھی اٹیچ کی جائے گی، بینک اکاؤنٹ فریج کیا جائے گا اور اس کے خلاف فائنینشیل انویسٹیگیشن بھی پرارمبھ کیا جائے گا.
ਸ੍ਰੀਨਗਰ ਦੇ ਐਸ ਐਸ ਪੀ ਡਾਕਟਰ ਜੀ ਵੀ ਸੰਦੀਪ ਚੱਕਰਵਰਤੀ ਸੋਣ ਆਖਿਆ ਹੈ ਜੇ ਜ਼ਿਲ੍ਹੇ ਵਿੱਚ ਡਰੱਗ ਸਮਗਲਰਾਂ ਦੇ ਖਿਲਾਫ਼ ਕਾਰਵਾਈ ਸਖ਼ਤੀ ਨਾਲ ਜਾਰੀ ਰੇਸੀ ਤੇ ਜ਼ਿਲ੍ਹੇ ਕੋ ਅਨਕਰੀਬ ਹੀ ਨਸ਼ੇ ਥਿਉਂ ਪਾਕ ਕੀਤੇ ਗਏ ਸੀ. ਸ੍ਰੀਨਗਰ ਮੀਡੀਆ ਨੁਮਾਇੰਦਿਆਂ ਦੇ ਨਾਲ ਗੱਲ ਕਰਦਿਆਂ ਹੋਇਆਂ ਉਹਨਾਂ ਸੋਣ ਆਖਿਆ
नशा मुक्त भारत अभियान हमारा ऑनरेबल एलजी सर श्री मनोज सिन्हा सर का विजन का अनुरूप है. इसमें पिछले 10 दिन से ये अभियान और कैंपेन शुरू हो गया है. हम एक कैलेंडर ऑफ इवेंट्स बनाया है, टारगेट्स रखा, एक इसमें अवेयरनेस के साथ हम एक स्ट्रैटजी के साथ एक्शन प्रोग्राम बनाया है. इसमें एफआईआर अभी तक श्रीनगर पुलिस ने लास्ट 10 डेज में लगभग 15-20 एफआईआर रजिस्टर किया है, बहुत ड्रग पेडलर्स को अरेस्ट किया है और नेक्स्ट आने वाले दिन में और सख्त रहेंगे और कार्रवाई करते रहेंगे. खासतौर पर हम नॉट ओनली एफआईआर अरेस्ट, इसमें ड्रग इको सिस्टम पे हम हिट करेंगे. जो भी इसमें ड्रग पेडलर्स ड्रग स्मगलर्स इन्वॉल्व है इनको अरेस्ट ही नहीं बाकी इसका प्रॉपर्टीज भी अटैच हो जाएगा और इनको जो भी बड़ा मसले इनका आउट ऑफ सर्कुलेशन हम रखेंगे.
इस तनाली ए खबरनामा मुक्या अल्लाह बेली.